नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: जेन सी आनी जेन आल्फाचेर विकसीत भारत साकारपा खातीर व्हड जबाबदारी आसा अशें आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिलां. नगर नियोजन कायद्याच्या कलम 39A विधानसभेत चर्चा जावंक जाय अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हणलां. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिसा 6 मार्चाक 2026-27 वर्षाचो अर्थसंकल्प सभाघरांत सादर करतले. राज्यांतल्या 12 ग्रामपंचायतीच्या 14 रित्या प्रभांगा खातीर जावपी पोटवेंचणुकेंत 27 उमेदवारांनी वट्ट 30 अर्ज दाखल केल्यात. आता पुराय खबरो: जाचे कडेन निर्णय घेवपाची तांक, आत्मविश्वास, सहभागाची भावना तशेंच विचारपूर्वक अभ्यासू वृत्तींतल्यान काम करपाचे क्षमता पाशियेस आसा तो एक बरो नेतृत्व करपी फुडारी जावंक शकता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणलां. फुडारी म्हणल्यार फकत राजकीय फुडारी न्ही, हेर मळार लेगीत बऱ्या फुडाऱ्याची गरज आयज देशाक आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी मुखार म्हणलां. ते विद्यार्थी संसद सर्ती वेळार उलयताले. गोंय विधानसभेंत पयलीं जशी वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा जाताली तशी आतां जायना आनी ताचो दर्जो आतां देंवला असो हुस्को ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. जेन जी आनी जेल आल्फाचेर विकसीत भारत साकारपा खातीर व्हड जबाबदारी आसा आनी देशाच्या वावरांत तांणी तांच्या तरेन योगदान दिवचें अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलां. विकसीत भारत स्वयंपूर्ण गोंय करतना दर एका नागरिकान जापसालदारकीन वागप म्हत्वाचें आसा. आमी आतां AIच्या युगांत पावल्यात, ताका लागून तंत्रीक गिन्यान आत्मसात करप आनी ताचो उपेग करून तरणाट्यांनी मुखार सरपाक जाय तशेंच वेगवेगळ्या मळार आशिल्ल्या सज्ञांचो लाव घेवपाक जाय अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हणलां.
गोंय राज्य हे अशें एक पयलें राज्य आसतलें जें स्वता लेजिस्लेचर विंग पार्लमेंट कॉम्पिटिशन्स घेता, बाकीच्या राज्यांनी घेयना. खरें म्हणजे दीस इज अ प्लॅटफॉर्म फॉर यू पीपल टू बी द लिडर ऑफ द टुमारोज. आणि ताकाच लागून आमी म्हणटा की तुम्ही लिडर जावचे हे आमचे स्वप्न असा. आणि लिडर जावचे असताना नॉट ओनली इन द पॉलिटिक्स, लिडर जावचे सगळ्या सेक्टरात.
ह्या वेळार गोंय विधानसभेचे सभापती गणेश गांवकर, उपसभापती जोशुआ डिसुजा, विधीमंडळ शिष्टाचार मंत्री मॉविन गुदिनो, आदले आमदार, मंत्री तशेंच संसद सर्तीन वांटो घेतिल्ले विद्यार्थी हाजीर आशिल्ले. ही कार्यावळ परवरी सचिवालयाच्या सभाघरांत जाली. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन कला अकादमींत 42वो सूरश्री केसरबाई केरकार संगीत महोत्सव जातलो. 28 तारखेक सांजे वेळा 5 वरांचेर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी ह्या महोत्सवाचें उक्तावण जातलें. थळाव्या आनी देशभरांतले नामनेचे कलाकार ह्या महोत्सवान शास्त्रीय संगीत आनी नाच सादर करतले अशें कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर हांणी सांगलें. पणजे जाल्ले पत्रकार परिशदेंत ते उलयताले. कांय कारणांक लागून फाटलीं 3 वर्सां हो महोत्सव घडून हाडून नाशिल्ल्याचें कवळेकर हांणी सांगलें. ह्या वर्सा हो महोत्सव घडून हाडपाचें तांणी थारायलां. उक्तावण सुवाळ्या उपरांत गोंयच्यो पल्लवी पाटील शास्त्रीय गायन सादर करतल्यो. हाचे उपरांत सांजे वेळा 6:30 मुंबयचे भाग्येश मराठे गायन सादर करतले. 1 मार्चाक गोंयच्यो शकुंतला भरणे सकाळीं 10:30 गायन सादर करतल्यो. रातच्या 11:45 छत्तीसगडांतल्या आर्या नांदे ओडिसी नाच सादर करतल्यो. 1 मार्चाक सांजे वेळा 4:30 किशोर तेली आनी बुड्डेश तालकर हांचे मदली जुगलबंदी पळोवपाची संद मेळटली. सांजे वेळा 5:45 दिल्लींतल्यान मीता पंडीत शास्त्रीय गायन सादर करतल्यो. सांजे वेळा 7:30 रघुनंदन पणशीकार गायतले. रोहिदास परब, अमर मोपकर, शैलेश गांवकर, मयंक बेडेकर, उदय कुलकर्णी, सुभाष फातर्पेकर, दत्तराज सुल्लीकर, दत्तराज म्हाळशी, वसंत गांवकर आनी वसीम खान ह्या महोत्सवाक साथ दितले अशें कवळेकर हांणी सांगलें. राज्यांतल्या 12 ग्रामपंचायतीच्या 14 रित्या प्रभांगा खातीर जावपी पोटवेंचणुकेंत 27 उमेदवारांनी वट्ट 30 अर्ज दाखल केल्यात. नामांकनां दाखल करपाचो आयज निमणो दीस आशिल्लो. अर्जांची छाननी फाल्यां 26 तारखेक जातली आनी 27 तारखेक अर्ज फाटी घेवपाचो दीस आसतलो. हे पोटवेंचणुकेचो मतदान आयतारा 8 मार्चाक जातलें आनी मतमेजणी सोमारा 9 मार्चाक जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत अधिवेशनाच्या पहिल्याच दिसा 6 मार्चाक 2026-27 वर्साचो अर्थसंकल्प सभाघरांत सादर करतले. अर्थसंकल्पाचेर 9 आनी 10 मार्चाक चर्चा जातली. अधिवेशनाच्या निमणे दिसा 27 मार्चाक विनियोग विधेयक सादर जातले अशी म्हायती सभापती गणेश गांवकर हांणी कामकाज सल्लागार समितीचे बसके उपरांत दिली. विधानसभेन आयज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर सभापती गणेश गांवकर हांचे फुडारपणाखाला बसका जाली. हे बसकेक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, आमदार विजय सरदेसाय आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. अधिवेशनान आता मेरेन 563 अतारांकीत जाल्यार 1832 अतारांकीत प्रस्न आयल्या. अर्थसंकल्पाचेर चर्चा जाले उपरांत 11 मार्च सावन खात्यांच्या मागण्यांचेर चर्चा सुरू जातली. 11 दीस अनुदानाची मागणी जातली. अधिवेशनाच्या निमणे दिसा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत विनियोग विधेयक सादर करतले. हे भायर पुरवणी मागण्यांचे विधेयक सादर जातले. अधिवेशनांत 15 खासगी प्रस्तावाक चर्चा जातले. आमदारा कडल्यान जी विधेयकां आयिल्लीं ती संबंधीत खात्यांक धाडून दिल्या. खात्या कडल्यान मान्यताय मेळ्ळी जाल्यार ती अधिवेशनांत चर्चेक येतली अशें सभापती गणेश गांवकर हांणी सांगलें. इतले मजगतीं शुक्रार हो खासगी थाराव मांडपाचो दीस आशिल्ल्यान ह्या दिसा अर्थसंकल्प मांडचे परस तो हेर खंयच्या दिसा मांडचो अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांतल्या फुडाऱ्यांनी व्यक्त केल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 ते 26 मार्च ह्या काळांत 14 दीस चलतले. नगर नियोजन कायद्याच्या कलम 39A विधानसभेत चर्चा जावंक जाय. चडशा विरोधी आमदारांनी ताचेर चर्चा करपाक तेको दिला. तशेंच विधानसभा कामकाजा वेळार सभाघरांतले शिश्टाचार तिगोवन दवरप म्हत्वाचें आसा अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हणलां. ह्या अधिवेशना खातीर दिल्लो काळ खूब उणो आसा. ह्या 5 वर्सांच्या राजकीय काळांतले विधानसभा वेंचणुके पयलींचे हे निमणे अर्थसंकल्पीय अधिवेशन आसा. ताका लागून ते 30 दिसांचे जावपाक जाय. मात फकत 14 दिसांचे अधिवेशन ह्या वेळार करपाचो निर्णय जाला. हाका लागून गोंयांतले वेगवेगळे विशय मांडपाक उणो वेळ मेळटलो. विरोधी आमदारांक उलोवपाक वेळ दिवचो अशी विनवणी आयज जाल्ल्या कामकाज सल्लागार समितीच्या बसकेन विरोधी पक्षाच्या आमदारांनी केल्या.
द गोवा प्रोटेक्शन एग्रीकल्चरल लँड बिल ऑफ 2026 बाय सेकंड इट हॅज टू बी द गव्हर्नमेंट नीड्स टू सेंड देअर क्लॅरिफिकेशन. या बिलाचेर डिस्कशन जावपाकूच जाय. कित्याक हे सेक्शन 39A पण हे रद्द जावपाक जाय. सो दीस फोरम, इफ द चीफ मिनिस्टर काल जेव्हा सांगतालो दीस इज द करेक्ट फोरम टू बी डिबेटेड, देन यू हॅव टू अलाव दीस बील. दीस बील आस्क फॉर द स्क्रॅपिंग अंडर वेटिंग प्रोसिजर. अदरवाइज यू ऑल कम विथ एन अमेंडमेंट अँड स्क्रॅप दीस पर्टिक्युलर बील.
नशामुक्त भारत अभियानाखाला गोयात 27 फेब्रुवारीक बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानार भव्य युवा रॅली जातली. सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण खात्यान गोय सरकारच्या सहकार्यान ही कार्यावळ घडून हाडल्या. या कार्यावळी वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार हाजीर असतले. या वेळार घुवळी वखदा विरोधी सामूहिक प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यावळी आणि स्वयंसेवकांचो भोवमान जावपाचो असा. 2020 वर्सा सुरू केल्ली ही मोहीम देशभरांतल्या सुमार 26 कोटी लोकां मेरेन पावल्या. ह्या मोहिमेचो घुवळी वखदांच्या वायट परिणामा आड तरणाट्यांचो सहभाग घटमूट करपाचो हेतू आसा. भारतीय सैन्य दळान अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तांत्रिकी, अग्निवीर क्लर्क, अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी आणि अग्निवीर ट्रेड्समॅन 10वी पदांच्या भरती खातीर 13 फेब्रुवारी 2026 सावन नोंदणी सुरू झाल्या आणि ही नोंदणी 1 एप्रील 2026 मेरेन चालू असतली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 33.6° सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 24° सेल्सियस नोंद जाला. गोय क्रिकेट संघटनेन आयोजित केल्ल्या 16 वर्सां पिराये सकयल्ल्या आंतरशालीय सालसेत विभाग दिलीप सरदेसाय करंडक क्रिकेट स्पर्धेन महिला नूतन हायस्कूल आनी फादर आग्नेल मल्टीपर्पज हायस्कूल जैतिवंत जाले आनी फुडल्या फेरयेन पावल घाला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. जेन जी आनी जेन आल्फाचेर विकसीत भारत साकारपा खातीर व्हड जबाबदारी आसा अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां. नगर नियोजन कायद्याच्या कलम 39A विधानसभेन चर्चा जावंक जाय अशें विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी म्हणलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे अधिवेशनाच्या पयल्याच दिसा 6 मार्चाक 2026-27 वर्साचो अर्थसंकल्प सभाघरांत सादर करतले. राज्यांतल्या 12 ग्रामपंचायतीच्या 14 रित्या प्रभागां खातीर जावपी पोटवेंचणुकेंत 27 उमेदवारांनी वट्ट 30 अर्ज दाखल केल्यात. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.